नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वेब रेडिओवर अर्थात यशवाणीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार केला जातो. ही ज्ञानाची गंगा आम्ही घरोघरी पोचवत आहोत आणि या ज्ञानाच्या गंगेत आपणही सहभागी व्हा आणि रोज ऐका 12 ते 1 या वेळात यशवाणी. आमच्या विविध शिक्षणक्रमावर आधारित अभ्यासक्रमांविषयी सविस्तर मार्गदर्शन आम्ही यामध्ये करत असतो आणि यासंबंधी मार्गदर्शनानंतर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण आम्हाला त्या प्रश्न किंवा शंकांचं आपण निरसन सुद्धा करू शकता. ऐकत रहा यशवाणी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. यशवाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक सहाय्य आहे गिरीश गवळी यांचं, निर्मिती सहाय्यक धनंजय देशमुख, तंत्र निर्देशन अभय कुलकर्णी यांचं आणि कार्यक्रम संयोजक आहेत प्रकाश सापनर सर आणि आपल्याशी सुसंवाद साधण्यासाठी निवेदिका आहेत सीमा पेटकर. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. रोज नवीनच विषय आणि नवीन मार्गदर्शन. आज सुद्धा असाच वेगळा विषय आपण घेऊन आलेलो आहोत, ग्रुप डिस्कशन आणि कम्युनिकेशन. वेगवेगळ्या कंपन्यांच्या इंटरव्ह्यूला जाताना, मुलाखतीसाठी जाताना आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं आणि त्यातलाच एक मोठा प्रश्न म्हणजे ग्रुप डिस्कशन. आज याच विषयी आपण मार्गदर्शन ऐकणार आहात आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पूर्णिमा पाटील मॅडम. त्यांचं शिक्षण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर झालेलं आहे. औरंगाबाद येथे त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे. याआधी त्या व्हिडिओकॉनला कार्यरत होत्या. अनेक विद्यार्थ्यांसाठी अनेक व्याख्यानं त्यांनी आयोजित केलेली होती आणि त्यांचं मार्गदर्शन अतिशय महत्वाचं असतं. आज आपण असंच मार्गदर्शन त्यांचं ऐकणार आहात. विषय आहे ग्रुप डिस्कशन आणि कम्युनिकेशन. पूर्णिमा पाटील मॅडम, आपलं या कार्यक्रमात स्वागत.
थँक्यू
मॅडम. आज आपण आम्हाला ग्रुप डिस्कशन या विषयी सांगणार आहात. तर नक्की ग्रुप डिस्कशन म्हणजे काय?
ग्रुप डिस्कशन म्हणजे चर्चा जी पर्टिक्युलर लोकांनी काही कामासाठी केलेली चर्चा. यातून काही विशेष आउटपुट नाही निघत. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही एक आपली मतं ती एकमेकांना सांगत असतात. तर हा ग्रुप डिस्कशन असतो. याच्यात ना कधी कधी आउटपुट निघतं, कधी कधी नाही निघत. ती जर चर्चा असते आणि ही शक्यतो आजकाल खूप महत्वाची असते. कारण कंपनी, तुम्ही जेव्हा कंपनीमध्ये इंटरव्ह्यू साठी वगैरे जातात तर हा एक राऊंड ते त्यांच्या सिलेक्शन प्रोसेस मध्ये घेतात. त्यामुळे आजकाल ग्रुप डिस्कशन हा खूप महत्वाचा पार्ट झाला आहे. तुम्ही सिलेक्ट नोकरी लागताना तर त्यामुळे ग्रुप डिस्कशन आहे. तर ग्रुप डिस्कशन हा जनरली नाव पाहिलं तर ग्रुप डिस्कशन फार सोपं असतं. लोकांना जनरली वाटतं की काय आहे, एवढं काही अवघड नसतं ग्रुप डिस्कशन म्हणजे. पण तसं नसतं. जेव्हा कोणीतरी अटेंड करतं आणि ते जेव्हा फेल होतं तेव्हा त्यांना वाटतं अरे ही काय गोष्ट होती, इतकी सोपी होती, पण आपण ही ग्रुप डिस्कशन ही जी लेवल होती ही पार नाही करू शकतो. तर एक्झॅक्टली ग्रुप डिस्कशन काय असतं हे आज आपण बघू. डिस्कशन म्हणजे काय तर चर्चा. की काही ठराविक लोकांनी काही ठराविक विषयावर केलेली चर्चा हा ग्रुप डिस्कशन. तर ग्रुप डिस्कशन हा काही महत्वाचे निर्णय किंवा काही प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी किंवा त्याच्यावर उपाय करण्यासाठी या चर्चा केला जातो. तर ग्रुप डिस्कशन मध्ये समोरची व्यक्ती किती काम करू शकते किंवा त्याचं काम करण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी पाहायला जातात. त्यामुळे जनरली ग्रुप डिस्कशन हा जॉब सिलेक्शन साठी आजकाल हा महत्वाचा उपयोग मानला जातो. तर ग्रुप डिस्कशन ही एक पद्धत आहे, कला आहे असं म्हणू शकतो. ज्यामुळे समोरची व्यक्ती काम करू शकते का नाही हे आपल्या लक्षात येतं. आणि ग्रुप डिस्कशन म्हणजे लीडर शिवाय केलेली चर्चा. तेव्हा ग्रुप डिस्कशन मध्ये कोणी तुमचा बॉस नसतो किंवा कोणी तुमचे सिनियर नसतात. तुम्ही फ्री असता, तुमचे मत ते सगळं मांडू शकता. त्यामुळे कळतं. तर ग्रुप डिस्कशन शक्यतो दोन प्रकारचे असतात. तर पहिलं असं एक ऑर्गनायझेशन ग्रुप डिस्कशन. आता ऑर्गनायझेशन ग्रुप डिस्कशन म्हणजे काय ते आपण पाहू. आता ऑर्गनायझेशन ग्रुप डिस्कशन म्हणजे की ऑफिसमध्ये ऑफिशियल लेवलवर जे ग्रुप डिस्कशन होतात ते ह्यामध्ये की तुम्हाला काहीही लिमिट नसते की तुम्ही किती लोक असतात ते तुमच्या ऑफिसवर, तुमच्या कामाच्या स्वरूपात या सगळ्या गोष्टीवर अवलंबून असतं. तर ऑर्गनायझेशन ग्रुप डिस्कशन याच्यामध्ये कितीही लोक असू शकतात. आणि तुम्ही काय चर्चा करता हे महत्वाचं असतं, आणि शक्यतोवर या डिस्कशन मधून तुम्हाला काहीतरी आउटपुट मिळेल असे अपेक्षित असतं. की जसं तुम्ही एका कंपनीत आहात आणि तुम्ही काहीतरी प्रॉब्लेम फेस करत आहात की हे असंच आहे, आणि त्यासाठी तुम्ही काही लोक बसता आणि हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल, तर एकटा माणूस हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक पद्धत सुचवू शकतो, कदाचित दोन. पण जेव्हा जास्त लोक एकत्र येतात तेव्हा जास्त पद्धती येतात, जास्त अजून गोष्टी तुम्हाला कळतात, आणि काय केलं पाहिजे, किती दिवसात केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्ही एकमेकांशी डिस्कस करतात. तर ह्यामध्ये असं असतं की असं नसतं की तुम्ही सगळेजण एकाच दिशेने विचार करतात, काही जण वेगळ्या दिशेने विचार करतात, त्यामुळे कदाचित तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा मिळतो की तुम्ही सगळ्या बाजूंनी विचार करू शकता, सगळ्या लोकांच्या दृष्टीने विचार करू शकता. त्यामुळे ऑर्गनायझेशन ग्रुप डिस्कशन ह्यावर ही एक चर्चा असते, आणि ह्याच्यामध्ये एक तुम्हाला निर्णय अपेक्षित असतो, म्हणजे आउटपुट जे शेवटी कन्क्लुजन असतं ते तुम्हाला काहीतरी मिळतं. म्हणजे एखाद्या प्रॉब्लेमवर आपण जर डिस्कस करतोय तर त्या प्रॉब्लेमवर तुम्हाला काहीतरी उपाय आहे, आणि असं ह्या ऑर्गनायझेशन ग्रुप डिस्कशन मध्ये असतं. दुसरा ग्रुप डिस्कशन असतो तो सिलेक्शन प्रोसेस मध्ये, जो आजकाल कंपनी जेव्हा इंटरव्ह्यू घेते, पूर्वी असं असायचं की तुम्ही इंटरव्ह्यू दिला तर झालं, पण आता एप्टिट्यूड टेस्ट असते, मग ग्रुप डिस्कशन असतो, आणि मग इंटरव्ह्यू असतो. मग तेव्हा असं वाटतं की ग्रुप डिस्कशन इंटरव्ह्यू पहिले फार महत्वाची गोष्ट होती, मग आता इंटरव्ह्यू महत्वाचा नाही का? नाही, इंटरव्ह्यू पण महत्वाचा, पण त्याच्या आधी खूप महत्वाचं असतं ग्रुप डिस्कशन. तर ग्रुप डिस्कशन कशासाठी असतं? तर ह्यामुळे काय कळतं की समोरचा व्यक्ती किती कम्युनिकेट करू शकतो, तो हुशार असून नुसता फायद्याचा नाही, पण तो किती छान कम्युनिकेट करू शकतो, तो किती चांगलं काम करू शकतो, आणि जशी वेळ पडेल तशी, जर वेळ पडली तर त्यांनी टीम मध्ये पण काम केलं पाहिजे, आणि वेळ पडली तर तो टीमचा लीडर म्हणून पण काम केली पाहिजे. ह्या सगळ्या अबिलिटी त्याच्यामध्ये आहेत का नाही हे पाहण्यासाठी आपण ग्रुप डिस्कशन कंपनी शक्यतो ऑर्गनाइज करते. तर आता या कंपनीमध्ये सिलेक्शन करताना घेतला जाणारा ग्रुप डिस्कशन कशा टाईपचा असतो, तुम्हाला काय गोष्टी असतात ते आता आपण पाहूया. आता ग्रुप डिस्कशन मध्ये किमान एक 8 ते 10, जास्तीत कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 12 लोक असतात.
बर,
याच्यापेक्षा जास्त नसतात. आता फक्त 8 आणि 12 एवढेच लोक का? आपण हे पाहू, कारण याच्यापेक्षा जास्त लोकांमध्ये घेतलं तर कदाचित हे ग्रुप डिस्कशन न होता काहीतरी वेगळं होईल. 8 ते 10-12 लोक शांततेने एकमेकांशी बोलू शकतात, कम्युनिकेट करू शकतात, म्हणून केवळ 8 ते 12 लोक, आणि त्यांना एक 20 ते 30 मिनिटं दिले जातात
बर
आपले मतं मोकळेपणाने स्पष्टपणाने मांडण्यासाठी. तर ह्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची मतं स्पष्टपणे मांडायची असतात. तर तुम्हाला या ग्रुप डिस्कशन मध्ये बसण्यासाठी तुम्हाला सर्क्युलर शेप किंवा यू शेप ह्या दोन पद्धतीने तुम्हाला बसायचं असतं.
बर,
तर हे सर्क्युलर शेप आणि यू शेप याच्यासाठी की प्रत्येक जणाला सगळेजण विजिबल पाहिजे, सगळेजण दिसतील, आणि सगळेजण आपली मतं मांडताना सगळ्यांना उद्देशून मांडू शकतील, यासाठी शक्यतोवर हे गोलाकार किंवा यू शेप मध्ये सगळेजण बसलेले
असतात.
त्यांना काही पडताळण्यासाठी काही लोक असतात, म्हणजे जर 8 ते 12 लोकांचा ग्रुप आहे तर त्यांना पडताळण्यासाठी 2, 3, 5 असे काही लोक असतात. तर त्या लोकांना एक तर सिलेक्शन पॅनल किंवा मॉडरेटर असं म्हणतात. आता सिलेक्शन पॅनल आणि मॉडरेटर हे लोक कोण असतात? म्हणजे काही नाही, तुमचे परीक्षक असतात.
बरोबर,
अगदी साध्या सरळ भाषेत म्हणजे परीक्षक. हे लोक तुम्हाला पाहतात आणि तुम्ही कसं जीडी मध्ये परफॉर्म करतात आणि त्यानुसार तुम्हाला मार्क देतात. मग हे तुम्हाला मार्क देतात, त्यामुळे ते तिथेच असतात तुमचा जीडी जेव्हा चालू असतो तेव्हा. आता ही पॅनल, हे जे पॅनल असतात, मॉडरेटर असतात, ते तुम्हाला एखादा सिच्युएशन देतात किंवा एखादा टॉपिक देतात ज्यावर तुम्हाला ग्रुप डिस्कशन करायचं असतो. मग हा ग्रुप डिस्कशनचा टॉपिक किंवा हे सिच्युएशन काय असते? अगदी काही फार अवघड हे विषय नसतात, अगदी सोपे, अगदी तुम्ही किंवा आम्ही जे अनुभवतो ते पाहतो वाचतो असे ते ग्रुप डिस्कशन मध्ये विषय असतात. आता दररोजच्या घडामोडी, उदाहरणार्थ राजकारण, भ्रष्टाचार, पिक्चर, पोस्ट, किंवा नॅचरल कॅलॅमिटी, बालविवाह, लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज, मोबाईलचे उपयोग दुरुपयोग, असे साधे विषय असतात. त्यामुळे ग्रुप डिस्कशनचे विषय यावरून कोणी टेन्शन घेऊ नये, कारण जे आपण जे दररोज वर्तमानपत्रात किंवा कुठल्या मॅगझिनमध्ये टीव्हीवर जे पाहतो ते नॉर्मल विषय असतात. त्यामुळे प्रत्येकाला त्याचं त्यावर काही ना काही बोलता येतं. तर ग्रुप डिस्कशनसाठी काही गोष्टी ह्या झाल्या कसं असतं जे ग्रुप डिस्कशन, त्यासाठी तुम्हालाही काही गोष्टी स्वतःला कॅन्डिडेटमध्ये काही गोष्टी असाव्या लागतात ग्रुप डिस्कशनमध्ये. ठीक आहे, तर त्या गोष्टी कुठल्या आता हे आपण पाहू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रुप डिस्कशनसाठी तुम्हाला आजूबाजू जे काही घडत आहे त्याची माहिती हवी.
बरोबर.
कारण हा ग्रुप डिस्कशनमध्ये काय असतं की टॉपिक असतो जो की आजूबाजूला घडतो आणि त्यासाठी तुम्हाला तुमची मतं हवी. की राजकारणामधला एखादा टॉपिक दिला तर असं व्हायला नव्हती की तुम्हाला माहिती नाहीये आणि तुम्ही काही बोलू नाही शकत. तर म्हणून तुम्हाला आजूबाजूंच्या घडामोडींबद्दल माहिती हवी.
बरोबर.
पण जरी एखाद्या वेळेस असं झालं की एखादा राजकारणातला टॉपिक आला आणि समजा तुम्हाला कधीच राजकारणातला इंटरेस्ट नाही आणि तुम्हाला या टॉपिक बद्दल काहीच माहिती नाही आणि तुम्ही बोलूच शकत नाही, ठीक आहे, अशा वेळेस तुम्ही घाबरून नाही जायचं. जे तुमचा ग्रुप डिस्कशन हे ऑर्गनाईज करता त्यांच्याकडे जाऊन बोला की नाही मी या टॉपिक बद्दल कम्फर्टेबल नाही आहे, बदलून द्या. ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुमचे पॉइंट कट होत नाही, तुम्हाला कमी मार्क मिळतात किंवा तुम्हाला सिलेक्शन होत नाही असं काहीच नसतं. तुम्हाला फक्त असतं की तुम्ही जाऊन त्यांना सांगा की मी याच्यामध्ये काहीही बोलू शकत नाही तर तुम्ही दुसरा टॉपिक घ्या, असं चालतं. ह्याला काही वाद नाही, कारण याचं शेवटी काय असतं, आवड असते.
बरोबर.
तुम्हाला जर राजकारणात आवडच नसेल, इंटरेस्ट नसेल तर तुम्हाला माहिती नाही, हरकत नाही, पण त्यासाठी तुम्ही बोलायला पाहिजे. जर तुम्ही त्या मॉडरेटरला सांगितलंच नाही तर तुमचं काय होणार, अल्टिमेटली तुम्ही सिलेक्ट नाही होणार.
बरोबर.
तर त्याच्यासाठी तुम्ही आधी, तुम्हाला जर या टॉपिक बद्दल माहिती नसेल तर आधी सांगा मॉडरेटरला, मी नाही आपण दुसऱ्या टॉपिकवर चर्चा करू.
बर,
ठीक आहे, चालतं. दुसरा म्हणजे काय की ग्रुप डिस्कशन आहे, बोलायचं आहे, तर टेन्शन न घेता एकदम शांततेने काम अँड कूल असं शांततेने बसावं आणि शांततेने जे काही होत आहे त्याच्या शांततेने रिॲक्ट करावं. एकदम टेन्शन घेऊन काही करू नये. त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशनचा विषय मिळाल्यानंतर विषय सांगितल्या अगदीच आपण बोलायला सुरुवात करावी असं नसतो. ग्रुप डिस्कशनचा विषय मिळाल्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटं मिळतो. तर त्या 5 ते 10 मिनिटं कशासाठी असतं, त्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला विचार करायचा असतो की काय बोलायचं आहे आपल्याला आणि कुठले पॉइंट बोलायचे आहेत, कुठल्या ग्रुप डिस्कशनमध्ये काय बोलायचं आहे, आपला जो विषय दिला आहे त्याच्या फेवर मध्ये बोलायचं की त्याच्या अपोज मध्ये बोलायचं आहे. फेवर मध्ये बोलायचं असेल तर काय पॉइंट दिले आहेत, तर अशा पॉइंटवर तुम्हाला विचार करायचा असतो. तर यासाठी मी एक गोष्ट सजेस्ट करेन की तुम्ही जाताना सोबत एक कागद आणि एक पेन घेऊन जा. त्यामुळे काय म्हणजे जेव्हा तुम्हाला 5 मिनिट मिळतात त्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला जे काही सुचताय
पॉइंट
कागदावर लिहून काढा.
बरोबर.
कारण होतं कसं, आपण विचार करताना खूप काही विचार करतो पण जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा समोरचा माणूस काहीतरी बोलतो, बाजूचा माणूस काहीतरी बोलतो आणि आपले पॉइंट विसरायला होतात. आणि मग त्यामुळे काय होतं की आपले पॉइंट राहून जातात बाजूला आणि आपण वेगळंच काहीतरी डिस्कशन करायला राहतो की ते की खूप चांगले पॉइंट असतात. म्हणून अशा वेळेचे पॉइंट आपण लिहून ते पॉइंट लिहून काढावे, जेणे की जर बोलणं जरी झालं तरी आपण आपले पॉइंट विसरता कामा नये. आणि दुसऱ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात, त्या म्हणजे बॉडी लँग्वेज, पर्सनल अपिअरन्सेस, अशा गोष्टी खूप महत्वाच्या असतात. कारण जसं म्हणतात की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट
इम्प्रेशन. बरोबर.
त्यामुळे तुम्ही जेईमध्ये एंटर कसं करतात, बसतात कसं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. जर ही बॉडी लँग्वेज तुमची जर कॉन्फिडेंट असेल तर हरकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी येतात तुमच्या आत्मविश्वासाने. जर तुमच्यामध्ये स्वतःमध्ये खूप कॉन्फिडन्स असेल तर तुमची बॉडी लँग्वेज, तुमचं पर्सनल अपिअरन्स खूप छान असतो. जर तुमचा आत्मविश्वास स्वतःवर जर विश्वास नसेल तर काय होतं, तुम्ही काहीतरी अनवॉन्टेड रिॲक्शन करतात, काहीतरी तुम्ही थरथर कापतात किंवा घाम वगैरे येतो, खूप पाणी लागतं, अशा गोष्टी लागतात. मग याने काय होतं की तुमचं जे इम्प्रेशन आहे मॉडरेटरवर तिथेच थोडं कमी होतं. की नाही हा व्यक्ती या व्यक्तीला कॉन्फिडन्स नाही, कारण ह्याच गोष्टी ते मेजर चेक करायला आलेले असतात की याच्यात कॉन्फिडन्स किती. तर तुमचा कॉन्फिडन्स असणं महत्वाचं, त्यामुळे आपोआपच येणारी बॉडी लँग्वेज आणि पर्सनल अपिअरन्सेस हे पण महत्वाचे असतात. आणि दुसरी गोष्ट कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही कुणाशीही मोकळेपणाने बोलू शकतात. मग समोरचा व्यक्ती कितीही स्मार्ट असला तरी सुद्धा तुम्ही बोलू शकतात. बऱ्याच वेळा असं होतं की समोरच्या व्यक्तीशी तुम्ही ग्रुप डिस्कशन मध्ये आधी तुम्ही काही लोकांशी भेटले असतात तेव्हा आधीचे दुसरे लोकांना असे दाखवतात की आम्हाला खूप येतं वगैरे वगैरे, त्यामुळे काही लोकांचा मॉरल डाऊन होतो. तसं न होता तुम्ही जे आहेत तुमचे ओपिनियन आहेत ते तुम्ही बोलले पाहिजे. समोरचा व्यक्ती कितीही स्मार्ट आला तरी हरकत नाही. मग त्या समोरच्या ठिकाणी ते स्वतः मॉडरेटर जरी येऊन बसला तरी हरकत नाही, कारण याच्यामध्ये तुमचं नॉलेज वगैरे ते तर असतंच, पण सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट की तुम्ही तुमचं मत मांडताय. त्याच्यासाठी तुम्हाला कोणीही काही रिस्ट्रिक्ट करू शकत नाही की हे चुकीचं आहे हे बरोबर. मत हे मत असतं, त्यामुळे ग्रुप डिस्कशन हे काही चुकीचं किंवा बरोबर, जसं काही प्रश्नाची उत्तरं हे बरोबर आणि तू कसं, तसं नसतं. तसं प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसं ग्रुप डिस्कशनमध्ये तुमचं मत असतं, एकतर ते पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, ते तुम्हाला मांडायचंय बस. मग समोरच्या व्यक्तीचं त्याच्यावर काहीही म्हणणं असं आपल्याला काही फरक पडत नाही. ते मत मांडणं म्हणजे ग्रुप डिस्कशन. आता हे झालं की कॅन्डिडेटला काय पाहिजे, ग्रुप डिस्कशन झाले. पण आता पॅनलला सुद्धा तुम्हाला जे करायचं ते तुम्ही कराल, पण समोरचं जे मॉडरेटर लोक बसलेत त्यांना सुद्धा काही गोष्टी तुमच्याकडून गोष्टी एक्सपेक्ट असतात, तर त्या कुठल्या गोष्टी आपण पाहूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की जीडीमध्ये भाग घेणारा कॅन्डिडेट याची टीम वर्क करण्याची क्षमता आहे की नाही आणि नेतृत्व करण्याची क्षमता आहे की नाही हे पडताळत असते. आता टीम वर्क करण्याची क्षमता आहे का नाही म्हणजे, कारण ते तुम्हाला कंपनीमध्ये काम करण्यासाठी घेत आहे, तर तेव्हा वेगवेगळ्या सिच्युएशन तुमच्या समोर येतात. कधी कधी तुम्हाला चार लोकांसोबत काम करावं लागतं, तर कधी कधी नेतृत्व करावं लागतं. सगळ्या गोष्टी सोडून तुम्हाला एक लीडरशिप करायला लागते. तर ह्या सगळ्या क्वालिटी कॅन्डिडेटमध्ये आहेत का नाही हे पाहतात ते. आता हे कसं पाहतात म्हणजे तुम्ही डिस्कस करत आहात तेव्हा सगळ्यांच्या मिळून सगळ्यांना त्यामध्ये घेऊन डिस्कशन करत आहात का नाही, त्यांच्या सोबत डिस्कशन करता येत नाही करत आहात, तर तुम्हाला टीम वर्क करू शकता तुम्ही. आणि नेतृत्व म्हणजे की तुम्ही चार लोक बोलत आहेत तर त्या लोकांचे पॉईंट घेऊन त्या पॉईंटला एलॅबोरेट करत आहात म्हणजे तुम्ही नेतृत्व करू शकता. अशा छोट्या छोट्या गोष्टींवर छोट्या छोट्या तुमच्या गोष्टींवरून ते ह्या दोन गोष्टी पाहतात आणि ह्याच दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ते पाहतात म्हणजे दिलेल्या टॉपिकवर किती त्यांना नॉलेज आहे, किती ज्ञान आहे, तो विषयाला किती धरून बोलतोय, किती नवीन नवीन गोष्टी म्हणजे नवीन नवीन मुद्दे काढतोय. कारण काय होतं की आपण ग्रुप डिस्कशन हे 20 ते 30 मिनिटं बोलले जातं केलं जातं, त्या 20 ते 30 मिनिटात तुम्ही फक्त एकच मुद्दा घेऊन बोलू नाही शकत बरोबर. तर त्यासाठी तुम्हाला एक 4 ते 5 मुद्दे लागतात आणि ते तुम्हाला ते 4 ते 5 मुद्दे बाकीच्यांपेक्षा वेगळे लागतात. तर असे मुद्दे कोण नवीन मुद्दा काढतो, कोण किती वेळाने मुद्दा काढतो किंवा कोण विषयाला धरून बोलतो हे फार महत्वाचं. बऱ्याच वेळा ग्रुप डिस्कशनमध्ये कसं होतं की विषय एक असतो, तुम्ही त्याचं उदाहरण द्यायला जातात आणि तो विषय दुसरीकडे भरकटत जातो. ग्रुप डिस्कशन मूळ विषयावरून
दुसरा
दुसरीकडे कुठेतरी त्याच्यावर डिस्कशन होतं, ही गोष्ट म्हणजे चुकीची. हे न होऊ नये, कारण कुठे दुसरीकडे जर विषय भरकटत असेल तर तो आपल्या प्रॉपर विषयाला येऊन त्याच मुद्देसूद बोलावं हे फार महत्वाचं. आणि सगळ्यात महत्वाचं ग्रुप डिस्कशन मध्ये तुम्हाला किती 20 ते 30 मिनिटं असतात, त्यामुळे तुमचं पॉईंट एकदम मुद्देसूद असावं. फार वापरचं करा, फार खूप सारे उदाहरण असं नाही, उदाहरण द्यावे पण अगदी 2-3 लाईनीचं उदाहरण द्यावे. अगदी तुम्ही स्वतः जर 15 मिनिट बोलत बसला तर समोरचं मनुष्य किती वेळ बोलेल हेही लक्षात घेता आलं पाहिजे. ठीक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन स्किल. सगळ्यात महत्वाची ग्रुप डिस्कशन मधली गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन स्किल. आता तुम्ही तुमचं मत समोरच्याला कसं सांगता हे फार महत्वाचं असतं, की साध्या सरळ आवाजात कसं सांगता हे महत्वाचं. आता कम्युनिकेशन स्किल मध्ये तुमचं तुम्ही कसे बोलता काय बोलता याच्यावर सगळं अवलंबून असतं. या कम्युनिकेशन स्किल मध्ये तुम्हाला एकतर लँग्वेज मध्ये फ्लुएन्सी असणे खूप जास्त महत्वाची, म्हणजे प्रोनाऊन्सिएशन आता इंग्लिश मध्ये होतंय तर तुम्हाला इंग्लिश मध्ये फ्लुएन्सी असणं खूप गरजेचं आहे. पण जर इंग्लिश मध्ये फ्लुएन्सी नाही पण तुम्ही इंग्लिश मध्ये थोडं बहुत बोलू शकता तर हरकत नाही. तर काय होतं की तुमचे पॉइंट म्हणजे तुमचा मुद्दा किती बरोबर आहे हे महत्वाचं, म्हणजे तुमचा मुद्दा किती नवीन आहे, तुमचा विषय किती आहे, तुमचं कम्युनिकेशन स्किल आणि किंवा तुमची लँग्वेज एवढीच पाहिजे की तुम्ही दुसऱ्याला ती समजली पाहिजे. म्हणजे अगदीच खूप छान नसेल तरी हरकत नाही पण ती समोर तुम्ही जो काही मुद्दा मांडताय तो समोर त्याला कळला पाहिजे, एवढा महत्वाचा. दुसरं कम्युनिकेशन स्किलमध्ये बघतात ते म्हणजे की तुम्ही जे काही बोलताय त्या आवाजाचा टोन कसा आहे. समोरच्या व्यक्तीशी तुम्ही तुमचं ओपिनियन मांडता आहात तर तुम्ही एकदम नॉर्मल आवाजात व्यवस्थित एक साधा सरळ आवाजात तुम्ही समजवलं पाहिजे, नॉर्मल आवाजात समजावून सांगा. जर तो तुमच्यापेक्षा दुसऱ्या म्हणजे तो जर विषयाला विरुद्ध बाजूने बोलत असेल तर तुम्ही चिडून न जाता, इमोशनल न होता, ठीक आहे तो त्याचं मत मांडतोय मी माझं मत मांडणार पण तेही नॉर्मल आवाजामध्ये. म्हणजे आवाजाचा टोन हा कितीही झाला तरी हा वाढला नाही पाहिजे की तो व्यक्ती ऐकत नाही म्हणून मी म्हणून आपण आवाज वाढवून बोलणार असं नसतं डिस्कशन मध्ये. शिवाय तुम्ही बोर्ड दाखवून पेन पॉइंट करून अशाही गोष्टी ग्रुप डिस्कशन मध्ये शक्यतो अवॉइड कराव्या. तसंच त्याच ग्रुप डिस्कशन मध्ये जसं आपलं मत मांडणं महत्वाचं असतं तसंच दुसऱ्यांनी मांडलेली मतं ऐकणंही महत्वाचं असतं.
बरोबर.
तर जर दुसरी व्यक्ती बोलते आहे तर ते शांतपणे ऐकावं, कारण जर तुम्ही बोलत राहिला तर दुसरा व्यक्ती कधी बोलेल. तसंच जर समोरचा व्यक्ती मांडतो आहे मत तर ऐकावं, शांतपणे ऐकून घ्यावं आणि आपण ऐकतो आहे अति रिएक्शन दाखवावे, म्हणजे मान हलवणे वगैरे अशा गोष्टी थोडे दाखवलं, असं थोडं दाखवणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्या काही बोलता आहात त्याच्यामध्ये तुम्ही ज्या काही आयडिया देतात त्या गुड डिलिव्हर झाल्या पाहिजे. आयडिया शुड बी एक्सप्रेस फ्लुएंटली एकदम नीट व्हॉइस मध्ये छान टोन मध्ये झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशन मध्ये सुरुवात ग्रुप डिस्कशन मध्ये दोन तीन पॉइंट महत्वाचे असतात, म्हणजे सुरुवात करणे आणि ग्रुप डिस्कशनचा शेवट करणे. तर ग्रुप डिस्कशनची सुरुवात करणे म्हणजे काय की ग्रुप डिस्कशनला पॉइंट विषय दिला, पाच मिनिट झाले त्याच्यानंतर तुम्ही ग्रुप डिस्कशनला सुरुवात करा. तर ह्यामध्ये काय असतं की ग्रुप डिस्कशनचा विषय त्यावर दोन तीन वाक्यात थोडी माहिती द्यावी आणि त्याच्यानंतरचं तुमचं जे मत आहे ते तुम्ही ग्रुप डिस्कशन मध्ये ते जे मत आहे ते सांगायचं. म्हणजे ही झाली ग्रुप डिस्कशनची सुरुवात. म्हणजे ह्यातून ही जर सुरुवात तुम्ही केली तर तुम्हाला एक ऍडिशनल प्लस पॉईंट ग्रुप डिस्कशन मध्ये मिळतात. तर ह्यामुळे तुमची एक लिडरशिप क्वालिटी दिसते की तुम्हाला जर ऑर्गनायझेशन मध्ये कोणी तुम्हाला गाईड नाही केलं, जर तुम्हाला कोणी काही नाही सांगितलं तरी तुम्ही स्वतःहून काम घ्याल आणि स्वतःहून काम कम्प्लीट कराल हे यांनी दिसतं. त्यामुळे ग्रुप डिस्कशनला सुरुवात करणे हे खूप महत्वाचं असतं. तर जो काही विषय असेल त्याच्यावरती थोडीशी माहिती, फार नाही थोडीशी माहिती आणि त्यावरचं तुमचं मत हे सांगायचं आणि थोडंसं उदाहरणासहित सांगायचं. दुसरं झालं की ग्रुप डिस्कशनची शेवट. आता ग्रुप डिस्कशनचा शेवट करणे म्हणजे काय तर ग्रुप डिस्कशन मध्ये डिस्कस केलेले सगळे पॉइंट म्हणजे फक्त स्वतःचा नाही तर आजूबाजूचे सगळ्यांचे पॉइंट एकत्रित करायचे आणि त्यावरच कन्क्लुजन हे तुम्ही घ्यायचं. ह्याला म्हणतात ग्रुप डिस्कशनचा शेवट करणे. ग्रुप डिस्कशनचा शेवट करायला कोणी असा मॉडरेटर कुणाला अलोकेट करत नाही, काही करत नाही, तो स्वतःहून तुम्ही एक चान्स घेता, स्वतःहून चान्स घ्यायचा असतो. त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांचे पॉइंट कव्हर होतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पॉइंट घ्यायचे आणि ते पॉइंट तुम्हाला सगळे पॉइंट घ्यायचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आणि ते पॉइंट समराईज करून तुम्हाला त्याच्यावरचं कन्क्लुजन द्यायचं असतं. ठीक आहे. मग ह्याला म्हणतात ग्रुप डिस्कशनचा शेवट करणं. ग्रुप डिस्कशनची सुरुवात आणि शेवट हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला ऍडिशनल पॉइंट मिळतो. आता राहिला प्रश्न की तुम्ही ग्रुप डिस्कशनचा जो विषय आहे त्याच्या फेवर मध्ये बोलताय की त्याच्या अगेन्स्ट मध्ये बोलताय. अशा दोन प्रकार तुम्ही असतात. तुम्ही कुठल्याही प्रकारचं घ्या, जर तुम्ही विषयाच्या फेवर मध्ये जरी बोललात किंवा अगेन्स्ट मध्ये जरी बोललात तरी तुम्हाला तेवढेच पॉइंट मिळतात. असं बऱ्याच वेळा होतं की एखादा टॉपिक मिळतो जेव्हा मला वाटतं जवळजवळ सगळेच लोक फेवर मध्ये असतात आणि एखादा व्यक्ती अगेन्स्ट मध्ये असतो, अशा वेळेस तुम्हाला ऍडव्हान्टेज मिळतं की तुम्ही अगेन्स्ट मध्ये आहात. ऍडव्हान्टेज असंच की तुमचा एकट्यांचा मुद्दा वेगळा असतो बाकीच्यांपेक्षा, त्यामुळे तुम्हाला ऍडव्हान्टेज मिळतं. ठीक आहे, तर ह्या ग्रुप डिस्कशन असं ग्रुप डिस्कशन मध्ये मॉडरेटर वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला कॅल्क्युलेट करतो, ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला पडताळतो आणि त्यामुळे तुम्हाला एक वेगवेगळे पॉइंट मिळत जातात. की एक तुम्ही या बोलले, नवीन मुद्दा काढला तुम्हाला पास, असे प्रत्येक ह्याच्यावरून तुम्हाला मार्क मिळतात आणि ग्रुप डिस्कशन ते कन्क्लूड आणि असं ग्रुप डिस्कशन ते बघतात.
मॅडम आता आपण ग्रुप डिस्कशन विषयी बोललो म्हणजे मला असं वाटतं की यामुळे एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण होते किंवा वेगवेगळे एक विषयाला जो मोठं स्पष्टीकरण होतं आणि सगळ्यांचं नॉलेज पण वाढतं याच्यामध्ये, असं म्हणायला हरकत नाही. पण आपण माझा काही क्षणाची विश्रांती घेऊन माझा प्रश्न असा असणार आहे तुम्हाला की ग्रुप डिस्कशन आपण स्टार्ट करतो तर तेव्हा आता आपण शेवटपर्यंत आलो की ग्रुप डिस्कशनचा शेवट कसा होतो, पण सुरुवात जी होते ती कशी होते, की त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी किंवा कोण कशी सुरुवात करतं याविषयी सांगाल पण काही क्षणानंतर. ठीक आहे, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण पूर्णिमा पाटील मॅडम यांच्याकडनं ग्रुप डिस्कशन आणि कम्युनिकेशन याविषयी सविस्तर मार्गदर्शन ऐकत आहात. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर झालेल्या पूर्णिमा पाटील आपल्याला याविषयी सविस्तर मार्गदर्शन करत आहात, त्याविषयी आपण ऐकूयात काही क्षणानंतर. पुन्हा एकदा यशवाणीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ग्रुप डिस्कशन आणि कम्युनिकेशन याविषयी आपण सविस्तर मार्गदर्शन ऐकत आहात आणि आताच पूर्णिमा पाटील मॅडमने आपल्याला सांगितलं की ग्रुप डिस्कशन हे किती महत्वाचं आहे, त्याच्यामुळे ज्या ज्वलंत काही प्रश्न असतात आपल्या आजूबाजूला काही गोष्टी घडत असतात त्याविषयीचं नॉलेज आपल्याला त्याविषयी हवं असतं. ग्रुप डिस्कशनचा विषय असा असतो की त्याविषयी सविस्तर माहिती आपल्याला पाहिजे, त्याविषयी मतं मांडता आपल्याला आली पाहिजे, दुसऱ्यांचं ऐकण्याची सुद्धा क्षमता आपल्यामध्ये हवी आहे आणि या सगळ्या गोष्टी सांभाळून आपण ग्रुप डिस्कशन करू शकतो. मॅडम मगाशीच मी आपल्याला म्हटलं की ग्रुप डिस्कशन खूप महत्वाचं आहे, पण जसं तुम्ही आता म्हणतात की शेवट असा असा झाला पाहिजे की त्याचा सगळ्या त्या ग्रुप डिस्कशनचा एका विषयाचा जो सारांश आपण काढतो त्याच्यातनं काहीतरी उद्दिष्ट आपलं निघतं, तर सुरुवात कशी होते त्याच्यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे?
तर ग्रुप डिस्कशनची सुरुवात ह्याच्यासाठी जसे 8 लोक ग्रुप डिस्कशन करतात एखाद्याने स्वतःहून पुढे यायचं आणि जो काही विषय असेल त्याची एक 2-3 वाक्यात थोडीशी माहिती द्यायची आणि त्याच्यानंतर त्याचं जे काही मत असेल त्याच्या त्या विषयाला त्या सपोर्टमध्ये किंवा अगेन्स्टमध्ये ते त्यांनी मांडायचं. ते घेताना एक त्यांनी काळजी घ्यावी की आता पहिल्यांदा आपल्याला बोलायला चान्स मिळाला आहे म्हणून आपणच पहिले 15 मिनिट बोललं पाहिजे असं नाही. एक मुद्दा मांडून आपण शांत बसावं किंवा आपल्याला बोलायला चान्स मिळाला म्हणून आपल्या जवळचे सगळे मुद्दे म्हणजे कसं की प्रत्येक विषयाला एक 4-5 मुद्दे असतात आपल्याकडे ते सांभाळून ठेवावे लागतात. आता आपण पहिल्या वेळेस एक मुद्दा काढला मग थोड्या वेळाने दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा असे आता जर आपण सुरुवात करतोय तर असं नाही व्हायला पाहिजे की आपल्याकडचे सगळे मुद्दे चारीचे चारी मुद्दे आणि सगळे उदाहरण आपण फक्त स्टार्टिंगलाच देतोय. मग बऱ्याच वेळ अशा वेळी कसं होतं की तुमचं इम्प्रेशन गाढ पडतं आणि ते मॉडरेटरला आवडत नाही की तुम्ही सगळं तुम्हीच बोलता आहात. त्यामुळे फक्त काळजी एवढी घ्यावी की ज्या काही विषयाचं तुम्ही डिस्क्रिप्शन करताय ते 2-3 वाक्यात करावं आणि त्या आणि आपल्यातला एक दोन मुद्दाच आपण सांगावा. अगदी सगळे मुद्दे घाईघाईमध्ये पटपट बोलून देऊ नये हे एक महत्वाचं आहे.
थोडक्यात पण व्यवस्थित आपलं मत मांडावं.
थोडक्यात म्हणजे एकच मुद्दा मग पुढे आपण ज्याचं डिस्कशन पुढे जातं तेव्हा आपले अजून मुद्दे अजून मत आपण पुढे मांडत जावी. पहिल्यांदा चान्स मिळाला म्हणून सगळं बोलत जावं असं नाही. तसंच ग्रुप डिस्कशन मध्ये आता ह्या बेनिफिट तुम्ही म्हणलात की ग्रुप डिस्कशन मध्ये काही फायदा आहे तसंच आहे हा की तुमचं जेव्हा ग्रुप डिस्कशन करतो किंवा तुम्ही या विषयाला या दृष्टीने बघत असतात आपण जेव्हा दुसऱ्याची मतं ऐकतात तेव्हा तुम्ही वेगळ्या दिशेने विचार करायला लागतात, त्या विषयाचा वेगळ्या दिशेने विचार, त्यामुळे काय होतं की तुमची वे ऑफ थिंकिंग आहे ती बदलायला लागते. ग्रुप डिस्कशनमुळे हा एक मोठा बेनिफिट होतो की तुम्ही एक तुमची वे ऑफ थिंकिंग बदलायला लागते. दुसरं होतं की एक्सपान्शन ऑफ नॉलेज, म्हणजे की या विषयावरचं जे नॉलेज आहे ते तुमचं वाढतं. तुम्हाला जे माहिती असतं ते बरोबर आहे पण समोरच्याला अजून काहीतरी माहिती असतं त्यामुळे तुमचं नॉलेज वाढतं. त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशन करताना तुम्हाला स्वतःची एक स्ट्रेंथ आणि विकनेस ह्या कळतात, म्हणजे तुम्ही दुसऱ्याशी किती छान प्रकारे कम्युनिकेट करू शकता किंवा तुम्ही दुसरा जण तुम्हाला डॉमिनेट करायचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही किती छान त्याला नाही मी त्याला किती छान समजावून सांगता तुमचं मत, ह्यामुळे तुमचे जी स्ट्रेंथ असते आणि विकनेसेस असतात ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा तुम्हाला कळतात की तुम्ही जेव्हा ग्रुप डिस्कशन करतो. आणि दुसरी आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ग्रुप डिस्कशन करत असाल तेव्हा तुमची खरी खरी पर्सनॅलिटी ची तिथे रिव्हील होते. कारण समोरच्याला तुमची मत काय आहे, तुम्ही त्या विषयावर कसा विचार करतात हे कळतं. ह्यामुळे ह्या ग्रुप डिस्कशनमुळे समोरचा व्यक्ती जसा आहे तसाच त्या ग्रुप डिस्कशनमध्ये दिसतो, म्हणून ग्रुप डिस्कशन हे शक्यतो सिलेक्शन प्रोसेसला खूप इम्पॉर्टंट असतं.
मॅडम आता तुम्ही पर्सनॅलिटी बोललात आणि मगाशी पण ग्रुप डिस्कशन विषयी सांगताना म्हटलं की तुम्ही बसतात कसे बोलतात कसे म्हणजे तुमचं एक इम्प्रेशन कसं पडतं याविषयी पण आता तुम्ही सांगितलं, तर मग यामध्ये सर्व याच्यामध्ये आपल्या ड्रेसअपला काही पॉईंट असतात का?
हा ड्रेसअपला पॉईंट अगदीच असतात, म्हणजे आता जसं ग्रुप डिस्कशनला असं एक्सपेक्टेड असतं की तुम्ही एक फॉर्मल ड्रेस, म्हणजे आता मुलं असतील तर फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट आणि मुलीने एक पंजाबी सूट असं घालून जावं. आणि ह्यानी खूप जास्त इम्पॉर्टंट पॉइंट असतात कारण म्हणतातच की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तुम्ही पहिल्यांदाच अगदी कॅज्युअली काहीतरी घालून गेलं तर समोरच्या मॉडरेटरला असं वाटतं की तुमची विचार करण्याची काम करण्याची पद्धत पण कॅज्युअली. तुम्ही अगदी अप टू डेट गेला आणि फॉर्मली गेला तर त्यांना विचार ते असा विचार करतात तुमच्याबद्दल की नाही, ते कामही व्यवस्थित करतील. त्यामुळे असं म्हणतात की जसं तुम्हाला पाहिलं की लोक तुमच्याबद्दलची एक मतं बनवतात
बरोबर
तसं आहे. जसं जर तुम्ही एकदम व्यवस्थित कॅज्युअल गेला तर लोकांना तुमच्याबद्दल मतं बनवतील की नाही हे सिरियसनेस नाही यांच्यामध्ये असं, आणि जर तुम्ही व्यवस्थित गेला तर तुम्हाला ते व्यवस्थितच तुमच्याबद्दल विचार करतील.
म्हणजे जेवढं आपलं वागणं बोलणं आणि ड्रेसअप हा ऑल सगळ्यालाच त्याच्यामध्ये पॉइंट्स असतात.
हो हो, सगळ्याला तुमच्या ग्रुप डिस्कशन मध्ये पॉइंट असतात. तर आता आपण जनरल कसं होतं की ग्रुप डिस्कशन मध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे
बरं
ह्या गोष्टी आपण एक पाहूया. की जसं म्हणलं की बसणं खूप महत्वाचं असतं तर तुम्ही स्ट्रेट बसायला पाहिजे, अगदी गालाला हात लावून वगैरे असं टेबलवर तुम्ही रिंगाळत बसलाय असं तर बसायला नको. त्याच्यानंतर दुसऱ्यांचे पॉइंट ऐकता खूप शांतपणे ऐकणे आणि ते ऐकताना तुमची मान वगैरे हलवणे, म्हणजे असं व्हायला नको की आपला पॉइंट बोलून झाला आणि दुसरा बोलतोय तेव्हा आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही
बरोबर
असं व्हायला नको. दुसराही बोलतो आहे तर त्याच्याकडे बघू त्याची पॉइंट ऐकणं हे महत्वाचे. त्याचबरोबर तर दुसरा बोलतो आहे तर तो जे काही मुद्दे मांडतोय तेही आपण तुम्ही जवळ तुमच्या ज्या कागदावर ते नोट डाऊन करणे फार महत्वाचे. आणि सगळ्यात महत्वाचं की वेळेकडे लक्ष देणं, कारण तुमच्याकडे 20 ते 30 मिनिट असतात ग्रुप डिस्कशन करायला. जर तुम्ही बाकीचे लोक फक्त बोलतच राहतात आणि तुमचा वेळेकडे लक्ष नसेल तर कदाचित तुम्हाला चान्स मिळणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला बाकीचे सगळे बोलत आहेत 10 मिनिटं झाले तर तुम्ही सुरुवात करायला हवी, तुम्ही तुमचे मत मांडायला हवं. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही जेव्हा सगळ्यांशी बोलता तेव्हा आय कॉन्टॅक्ट असला पाहिजे सगळ्यांशी. असं व्हायला नको की तुम्ही बोलताय तर समोरच्याला तर तुमचं मत सांगताय पण तुम्ही पाहता चौथीकडेच आहेत, तर असं फायद्याचं नाही. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास दिसत नाही, तुमचं जे नॉलेज तुम्ही तुमचा खरेपणा दिसत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा तुमचे मत मांडतात ओपिनियन मांडतात तेव्हा हे समोरच्याला समोरच्याचा आय कॉन्टॅक्ट म्हणजे डोळ्यात डोळे घालून बोलणं,
नजरेला नजर भिडवून बोललं की आत्मविश्वास वाढतो असं म्हणतात.
वाढतो आणि समोरच्याला सुद्धा कळतो की हा माणूस जे काही बोलतोय नाही याला याचं नॉलेज आहे,
ठामपणे मत मांडण्याचं त्याचं उद्दिष्ट.
त्याच्यानंतर नेहमी जीडीला सुरुवात आपण नाही करू शकलो तर हरकत नाही, पण आपण किमान कन्क्लूड करू शकू ह्याच्यासाठी प्रयत्नशील राहायला हवं.
बरं,
त्याच्यानंतर खूप ग्रुप डिस्कशन मध्ये विषय बऱ्याच वेळा असं असतात की जसं म्हणतात की लव्ह मॅरेज अगेन्स्ट अरेंज मॅरेज, त्याच्यानंतर अजून काय काही मोबाईलचे उपयोग दुरुपयोग वगैरे, ह्यामध्ये असं असतं की तुमचं एक मत असतं आणि दुसऱ्याचं दुसरं असतं,
किंवा
इमोशनल नाही झाला पाहिजे कुठली पण गोष्ट, एकदम फिलिंग नाही आलं पाहिजे, तुम्ही एकदम अग्रेसिव्ह होऊन कोणाला पॉइंट आउट करून असं नाही झालं पाहिजे. त्यानंतर तेच जसं की खूप घाईमध्ये तुम्हाला एकदा बोलायला चान्स मिळाला तर खूप घाईमध्ये बोलतायत आणि एकाच वेळेस फटफटफट सगळं बोलून देणं हे पण चुकीची गोष्ट आहे.
बरोबर,
आणि मोठ्या आवाजात तर बिलकुल बोलू नये ग्रुप डिस्कशन मध्ये. त्यानंतर प्रत्येक वेळेस बोलताना तुम्ही जर मॉडरेटर जर पाहताय किंवा जे तुम्हाला परीक्षक आहे, जनरली अशी आपली सवय असते की तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा जो आपल्याला मार्क देणार असतो त्याच्याकडे पाहू की तो आपल्याला काय तो कसा ऑब्झर्व्ह करतोय काय लिहितोय, तर हे चुकीचं आहे कारण तुम्ही ज्याच्याशी बोलताय त्याच्याकडे पहा. मॉडरेटर हा ज्याच्याशी तुम्ही कम्युनिकेट करत नाही त्यामुळे मॉडरेटरकडे पाहणं किंवा तो काय करतो आहे हे फार चुकीचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की बोलताना तुम्ही जी काही लँग्वेज वापरता ती एकदम डिसेंट लँग्वेज असली पाहिजे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अपशब्द नको, काय तुम्ही चिडलात म्हणून अपशब्द नको असं. आणि सगळ्यात महत्वाचं खोटं बोलू नका, जर तुम्हाला या गोष्टीबद्दल माहिती नाही हरकत नाही, खोटू बोलू नका, खोटं वागू नका, कारण ते लगेच लक्षात येतं. मॉडरेटर लोकांच्या हे खोटं बोललेलं वागलेलं लगेच कळतं. आणि दुसरे महत्वाची गोष्ट म्हणजे की जर समोरच्या एखाद्या व्यक्तीने किंवा पार्टिसिपंटनी जर एखादा पॉइंट मांडला कदाचित तो तुम्हाला खूप फनी वाटला असेल तर त्याच्यावर हसू नका, लगेच रिॲक्शन देऊ नका, तो त्याचा पॉइंट आहे राहू द्या. त्याच्यासाठी तुम्ही फनी आर्ग्युमेंट वगैरे असे काही कमेंट्स करण्याची गरज नाही. आणि त्याच्यानंतर कोणी बोलत आहे तर कोणाला इंटरप्ट करत आहात तर एकदम रूड इंटरप्ट नाही करायचं, त्याला थांबवत आहात तर त्याला रिक्वेस्ट करायचे आणि त्याला सांगायचं की नाही आता मला बोलू द्या, मी जो पॉइंट बोलताय तोही बरोबर आहे, मी त्याच्या फेवर मध्ये आहे आणि मी असं असं बोलणार आहे. जर एखादा व्यक्ती खूप कंटिन्युअस बोलतो आहे तर तुम्ही त्याला इंटरप्ट करा, अदरवाईज तुम्ही त्याला थांबवण्याची गरज नाही. त्याचा मुद्दा संपवून तो थांबणार असेल तर हरकत नाही, पण बऱ्याच वेळा असं होतं की एखादा मनुष्य कंटिन्युअस 10 मिनिट बोलतो आहे तर तेव्हा तुम्हाला त्याला थांबवणं गरजेचं असतं, अदरवाईज तुम्हाला चान्स मिळत नाही, म्हणून तुम्ही त्याला थांबवा पण अगदी खूप रूढपणे नाही, चिडून नाही, त्याला शांततेने पोलाइटली सांगा की नाही मित्रा तू बोलतोय, मित्र किंवा मैत्रिणी तू जे बोलतोय ते बरोबर आहे पण आता मला बोलायचं आहे, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, मीही त्याच पॉइंट मध्ये आहे, आता माझा मुद्दा ऐका असं बोलायचं. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही कोणी तुमच्या पॉइंटच्या अगेन्स्ट मध्ये बोलतोय, कोणी तुमचा पॉइंट म्हणजे क्रिटिसिझम करतोय तर हरकत नाही, ते पण ऐकून घ्या, कारण तुमचा पॉइंट असतो तो नेहमी बरोबर असतो असं नाही. तर तेव्हा त्यामुळे तो जर तुम्हाला कोणी क्रिटिसिझम करत असेल तरी हरकत नाही, तेही ऐकून घ्या.
बरोबर,
तर ह्या गोष्टी काही गोष्टी आहेत की तुम्हाला ग्रुप डिस्कशनला करताना काही गोष्टी करू नयेत आणि कराव्यात, ह्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगितलं.
आणि मॅडम असं पण आहे ना, कुठल्याही विषयाला नकार पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही थिंकिंग करून त्याच्यावर चर्चा होत असते, त्याच्यामुळे अजिबात कोणाचे पॉइंट माझंच खरं असं तिथे होत नाही, त्याच्यामुळे सगळ्यांचं ऐकून घेणं महत्वाचं असतं.
त्यामुळे बऱ्याच वेळा ग्रुप डिस्कशन मध्ये असं होतं की जे लोक पॉझिटिव्ह असतात आणि काही लोक निगेटिव्ह असतात.
बरोबर,
काही लोक चिडतात लोक निगेटिव्ह आहेत त्यामुळे की माझा पॉइंट पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे, मग काय होतं की आवाज चढतो,
वाद.
ग्रुप डिस्कशन सोडून एक भाजी मार्केटचा एक तिथे हे होतो, त्यामध्ये मॉडरेटर कुणालाच मार्ग देत नाही, तेव्हा आपण स्वतःनी प्रत्येकाने असा प्रयत्न केला पाहिजे. ग्रुप डिस्कशन आहे आणि तुम्ही एक डिसेंट लोक आहात तर ते डिस्कशनच झालं पाहिजे,
कुठल्याही
प्रकारचं आर्ग्युमेंट झाले नाही
पाहिजे. मॅडम आता आपण ग्रुप डिस्कशन विषयी सांगता, पण माझ्या डोक्यात अजून एक आहे की डिबेट पण असतं, तर ह्या दोन्ही मध्ये काय फरक आहे?
आता डिबेट म्हणजे काय असतं की आर्ग्युमेंट, डिबेट म्हणजे तुमचं काय असतं की जसं याचा सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात भाग, पण डिबेटमध्ये लोक हे एक समोरच्याचा मुद्दा हा कसा चुकीचा आहे
बऱ्याच
गोष्टीसाठी डिबेट चालू असतो, आणि डिबेटमधनं कुठल्याही प्रकारचा आउटपुट निघत नाही. बरोबर आहे. डिबेट म्हणजे काय की समोरच्या व्यक्तीचं जे काही पॉईंट आहे ते कॅन्सल करून माझा स्वतःचा पॉईंट किती बरोबर आहे.
बरोबर, म्हणजे दुसऱ्याची मतं खोडून काढायची.
हा, एकमेकाला मतं खोडून काढायची आणि त्याच्यातून कुठल्या प्रकारचं आउटपुट अपेक्षित नसतं तुम्हाला.
बरोबर,
फक्त डिबेट असतो प्रत्येकाला मी म्हणतो ते किती बरोबर. आणि ग्रुप डिस्कशन म्हणजे काय, हे की माझं मत मांडणं आणि दुसऱ्याचं पण ऐकून घेणं आणि मग ह्याच्यावरून या दोघांच्या ह्याच्यावरून दोघांच्या संमतीने एखादा काहीतरी निर्णय घेणं,
हा
म्हणजे डिस्कशन. तर हा ऍक्च्युली ग्रुप डिस्कशन आणि डिबेट अशा मधला फरक आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही जेव्हा ग्रुप डिस्कशन करता तेव्हा ते डिबेट होऊन जातात, म्हणून ही हा थोडासा जो त्यांच्या मधला डिस्टन्स आहे तो ठेवला तर ग्रुप डिस्कशन खूप छान होतं.
पण मग आता कंपनी सिलेक्शनच्या वेळेस आपण हे तर घेतोच, जीडी घेतोच ग्रुप डिस्कशन, मग त्याच्यामध्ये डिबेट पण घेतात का?
नाही, शक्यतोवर डिबेट घेत नाही, कारण ग्रुप डिबेट मध्ये कसं असतं, जसं आता मी सांगितलं की एकमेका दुसऱ्याची मतं खोडून काढून स्वतःची मतं मांडायची
असतात,
तशी फ्रँकली तशीवाली क्वालिटी कंपनीवाल्या लोकांना नको असते.
बर,
म्हणजे की दुसऱ्याला अगदी दुसऱ्याचे पॉईंट मुद्दे जे आहेत ते चुकीचे ठरवून असा कॅन्डिडेट त्यांना नको असतो.
बरोबर,
शक्यतो डिस्कशन घेतात की ज्यामुळे समोरचा व्यक्ती ह्या दोन्ही गोष्टीला पाहिजे, म्हणजे तो स्वतःचं मतं मांडणारा पण पाहिजे आणि ऍज वेल एज तो दुसऱ्याची मतं ऐकणारा पण पाहिजे.
बरोबर,
म्हणून ग्रुप डिस्कशन घेतात, डिबेट हे शक्यतो घेत नाही.
माझ्या मते जीडी घेतल्यावर कम्युनिकेशन वाढतं पण डिबेट घेतल्यावर वाद जास्त वाढतो.
बरोबर.
बरोबर मॅडम, यानंतर काय सांगाल तुम्ही अजून?
अजून असं आहे की ग्रुप डिस्कशन मध्ये तुम्ही शक्यतोवर असरेटिव्ह पर्सन, म्हणजे तुम्ही असं स्टेटमेंट केले पाहिजे की समोरच्याला हर्ट नाही झाला पाहिजे.
बरोबर,
साधे स्टेटमेंट केले पाहिजे की ज्यामुळे समोरचा, आणि अनालिटिकल तुम्ही जे काही बोलाल ते अनालिटिकल आणि फॅक्ट्सला धरून पाहिजे, अगदीच काहीतरी वेग म्हणजे तुमच्या मनात आहे म्हणून तुम्ही बोललं पाहिजे असं नाही, त्याला कुठल्या ना कुठल्या लॉजिकचा काहीतरी सपोर्ट असला पाहिजे.
बर,
त्याच्यानंतर काही टॉपिक, सगळे काही टॉपिक्स असतात की ज्यामुळे तुम्हाला एखादा काही बोलता येत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की काही लोकांना टॉपिक्स आपल्याला म्हणजे माहिती नसतात पण तरी ते सांगत नाहीत मॉडरेटरला की मला येत नाही वगैरे वगैरे, पण अशा वेळेस जर तुम्ही घेतला आहात तर हरकत नाही. अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्ही अडकला आहात तर ठीक आहे, दोन घेत पाणी स्थानिक होऊ नका. बाजूचा जो मुद्दा घेतो, जो बाजूचा व्यक्ती जो ज्या मुद्द्यावर बोलतोय त्यातला एखादा पॉईंट घ्या आणि तुम्ही बोलायला सुरुवात करा.
बर,
जर अशा वेळेस तुम्ही बऱ्याच मी म्हणलं की तुम्हाला जर टॉपिक माहिती नसेल तर तुम्ही मॉडरेटरला सांगा, याच्यात तुम्हाला कुठलेही पॉईंट जातात जात नाही. पण जर तुम्ही हे केलं नाही आणि तुम्ही डिबेट सुरू झाला तर अशा वेळेस तुम्ही टेन्शन न घेता शांत बसून राहणं असं नाही. तर बाजूचे जे दोन लोक बोलत आहेत तर त्यातले एखादा पॉईंट घेणं आणि त्याच पॉईंटला तुम्ही वेगळ्या उदाहरणाने थोडं इलॅबरेट करून असं बोलणं हे महत्वाचं.
बर,
आणि ह्यामुळे काय होतं की समोरच्याला जरी कळलं की तुम्हाला येत नाही पण तुमची जी की क्वालिटी आहे की बाजूच्याकडनं तुम्ही जो मुद्दा घेतो तो तुम्ही जसा इलॅबरेट केला त्याचे पण तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट मिळतात. तर अशा काही गोष्टी तुम्हाला ग्रुप डिस्कशनमध्ये काळजी घ्याव्या लागतात. आणि ग्रुप डिस्कशनसाठी प्रॅक्टिससाठी तुम्ही काय करू शकता, तर ग्रुप डिस्कशन म्हणजे काय, आपण डिस्कशन दररोजच करतो घरी बसल्या मध्ये कुठेही, तर प्रॅक्टिस म्हणजे असंच की जेव्हा तुम्ही फ्रेंड्स असतात पाच सहा लोक तर एखादा टॉपिक घ्या आणि त्याच्यावर डिस्कस करा वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन, ह्यानी तुम्हाला प्रॅक्टिस होईल की तुम्ही कसं कम्युनिकेट कराल. जसं फ्रेंड्स मध्ये असतात, तुम्ही जेव्हा मित्रमैत्रिणींमध्ये येता तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती नसते, काही प्रॉब्लेम नसतो, त्यामुळे तुम्ही खूप मोकळेपणाने बोलू शकता.
जेव्हा
तुम्ही खरोखर ग्रुप डिस्कशन जेव्हा फेस कराल तेव्हा तुम्हाला फार भीती वाटणार नाही की आपण कसं बोलायचं काय बोलायचं. म्हणून याचा प्रॅक्टिस तुम्ही घरूनच सुरू करा.
तिथे
घरून सुरू करा म्हणजे घरच्या काही मेंबरशी तुम्ही डिस्कस करा किंवा काही फ्रेंडशी डिस्कस करा. यामुळे तुमचा आत्मविश्वास पण वाढेल बोलण्याचा, कम्युनिकेशन स्किल पण वाढेल आणि नॉलेज पण तुम्हाला शेअरिंग करायची जास्त सवय पडेल. तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत ग्रुप डिस्कशन मध्ये.
मॅडम, यानंतर माझा एक प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही द्याल काही क्षणानंतर, की आपण ग्रुप डिस्कशन जे घेतो कंपनीमध्ये केव्हाही जेव्हा सिलेक्शन करतात तेव्हा ग्रुप डिस्कशन घेता, तर कंपनीचा त्याचा मागचा काय उद्देश आहे हे तुम्ही मला उत्तर आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सांगणार आहात पण काही क्षणानंतर. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं आपण ऐकत आहात यशवाणी. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या यशवाणीमध्ये पूर्णिमा पाटील मॅडम आपल्याला ग्रुप डिस्कशन आणि कम्युनिकेशन याविषयी सविस्तर मार्गदर्शन करत आहात आणि त्यांनी आताच आपल्याला ग्रुप डिस्कशन विषयी काय काळजी घ्यायला पाहिजे, कुठले विषय आल्यावर आपण त्याविषयी कसं कम्युनिकेट राहायला पाहिजे सगळ्यांशी, आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही विचारांनी आपली मतं कशी मांडायला पाहिजे आणि त्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. मॅडम, पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि मी आपल्याला प्रश्न विचारला की ग्रुप डिस्कशन घेण्यामागे कंपनी काय उद्देश असतो.
हा, तर ग्रुप डिस्कशन मध्ये एक तर जसं मी म्हणलं की दोन क्वालिटीज ते मध्ये पाहतात. एक तर त्याच म्हणजे खूप साऱ्या गोष्टी करतात. त्याची पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्याचं कम्युनिकेशन स्किल, म्हणजे हा व्यक्ती किती कम्युनिकेट करू शकतो कुठल्या व्यक्तीशी. म्हणजे त्याची लँग्वेज मध्ये फ्लुएन्सी नसेल हरकत नाही, पण तो समोरच्याला आपल्याला जे म्हणजे त्याला जे वाटतंय त्याचं मत हे समोरच्याला किती चांगल्या प्रकारे समजावू शकतो हे महत्वाचं. दुसरी गोष्ट म्हणजे टीम वर्क, म्हणजे तो जेव्हा सगळ्यांच्या पॉईंट मध्ये मिसळून बोलतो तेव्हा असं लक्षात येतं की हा टीम मध्ये काम करू शकतो व्यक्ती, म्हणजे त्याची टीम वर्क मध्ये काम करण्याची अबिलिटी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तो लीड करतो, म्हणजे एखाद्या दोन व्यक्ती बोलत आहेत किंवा तो जेव्हा जीडीची सुरुवात करतो किंवा जीडीचा एंड करतो, ही म्हणजे लीडरशिप क्वालिटी. ह्यावरून काय दिसतं की जरी त्याला एखाद्या तो सिच्युएशन मध्ये कंपनीमध्ये काम करत असताना तो एखाद्या सिच्युएशन मध्ये पडला तर तो त्याला न सांगता तो स्वतः त्या कामाचं नेतृत्व घेईल आणि तो स्वतः कम्प्लीट करेल.
बरोबर,
ही एक त्याची क्वालिटी त्यांना दिसते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांचा विद्यार्थी कॅन्डिडेटची लक्षात यावी म्हणून कंपनी ईडी घेतात. ह्या गोष्टीमुळे कंपनी ग्रुप डिस्कशन घेतात.
म्हणजे ग्रुप डिस्कशनमुळे आपण ज्या कंपनीसाठी त्या मुलांना किंवा त्या कामगाराला निवडणार आहोत तर त्याचा फायदा आपल्यासाठी भरपूर असतो.
हो बरोबर, कंपनीसाठी निश्चितच फायदा असतो. म्हणूनच बऱ्याच वेळा असं होतं की आधी ग्रुप डिस्कशन हा पार्ट नसायचा, इंटरव्ह्यू घेतला जायचा आणि टेस्ट घेतली जायची, तेव्हा नंतर ती कम्युनिकेशन त्यांचं चांगलं नसायचं, त्याच्यानंतर ती लोक टीमवर्क मध्ये काम करायला सुटेबल नसायची आणि मग नंतर त्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम फेस करायला लागतात. त्यामुळे ही प्रॉब्लेम आधीच फेस म्हणजे ते प्रॉब्लेम फेस करायला लागू नये म्हणून त्यांनी ग्रुप डिस्कशन हा नवीन राऊंड इंट्रोड्यूस केला. त्यामुळे कॅन्डिडेटच्या तुम्हाला आधीच क्वालिटी माहिती होतात ह्या सगळ्या क्वालिटीज आहेत का नाही.
मॅडम, कार्यक्रमात काही वेळ अजून आहे तर आपण याविषयी अजून काय सांगाल आमच्या विद्यार्थ्यांना.
ग्रुप डिस्कशन मध्ये असे काही जसं मी म्हणलं की तुम्ही आयडिया टाकतात ग्रुप डिस्कशन मध्ये, त्यामध्ये तुम्ही ज्या काही मुद्दे बोलता ते पण प्रॉपर ऑर्गनाइज वेनी असायला पाहिजे. की आज तुम्ही एक मुद्दा बोलला आहात तर त्याच्यानंतर त्यालाच धरून दुसरा मुद्दा पाहिजे, त्यालाच धरून तिसरा मुद्दा पाहिजे. असं व्हायला नको की तुम्ही एक मुद्दा बोलला त्याला सोडून तुम्ही एक चौथा मुद्दा बोलला मग त्याला सोडून कुठला तरी तिसरा मुद्दा असं दर 10-10 मिनिटांनी बोलता आहात तर असं नको. तुम्ही जे काही बोलता आहात ते ऑर्गनाइज वे मध्ये बोलल्या पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर
हॅलो
हा हा त्यानंतर तुम्ही बोलताना जेव्हा यु हॅव टू जर सगळे पॉईंट समजा सगळे बोलून गेले तर तुम्हाला तेव्हा सगळे पॉईंट समजा सगळ्यांनी बोलून गेले आणि तुमच्याकडे काहीच उरलं नाही
तेव्हा
तुमच्याकडे दोन पॉईंट असतात. एक तर तुम्ही एखाद्याचा पॉईंट घेऊन तो पुन्हा बोलू शकतात किंवा तुम्ही जे काही ते बाकीचे बोलले त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काहीतरी थिंक करून बोला.
म्हणजे
समजा एखादा पॉईंट आहे तुम्ही त्याच्यावर विचार केला की आपण हे मुद्दे बोलू पण तुम्ही बोलायच्या आधी कोणीतरी दुसरंच बोलून गेलं
असं
होतं बऱ्याच वेळा की तुमच्या बाजूचे दोन्ही तिन्ही लोक ते तुमचा आधीच तो मुद्दा बोलून गेले. पण अशा वेळेस काय करावं? अशा वेळेस तुम्ही शांत बसणार अर्थातच नाही कारण तुम्हाला त्याच्यावर मार्क मिळणार तुम्हाला बोलायला हवं. तर तेव्हा तुमच्याकडे दोन चॉईस असतात. एक तर तुम्ही ज्या कुठल्या व्यक्तीने तुमचा मुद्दा बोलला आहे त्या व्यक्तीच्या मुद्द्याला धरून असं सांगायचं की हो बरोबर आहे यांनी म्हणला त्या विषयाला मी आग्रही आहे
बरोबर
आणि त्याच्यामध्ये तुम्ही एखादं अजून एक उदाहरण किंवा अजून एखादी गोष्ट अशी ऍड करून तो मुद्दा तुम्ही बोलू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते जे काही आहे पॉईंट ते सगळे सोडून तुम्ही काहीतरी नवीन वेनी आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करा आणि तो मुद्दा मांडा. कारण बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही जेव्हा ग्रुप डिस्कशन मध्ये असता तेव्हा पॉईंट संपून जातात आणि तुम्ही विचारच करत राहतात ग्रुप डिस्कशन संपेपर्यंत की आता मी काय बोलू. ते त्याच्या ऐवजी तुम्ही पटापट तुमचा पॉईंट जरी संपला तरी सुद्धा तुम्ही बाजूच्यांचेच पॉईंट घ्या त्यालाच इलॅबरेट करा आणि त्याचेच वेगवेगळे उदाहरण देऊन त्याला करा.
मॅडम आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अतिशय सुंदर अशी ग्रुप डिस्कशन आणि कम्युनिकेशन याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. नक्कीच आमच्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना याचा खूप चांगला उपयोग होणार आहे आणि आजच्या मार्गदर्शनाबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम.
थँक्यू.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं आपण ऐकत आहात यशवाणी. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.